छोटा भीम। नमस्कार मित्रांनो, मी आहे छोटा भीम। मी आलो आहे ढोलकपूरवरून तुमच्यासाठी खूप सारे लाडू घेऊन। तर मग काय मित्रांनो, लाडू खायला आवडतात ना? डोरेमोन।
नोबिता, जर तू अभ्यास नाही केला तर मी हा गॅजेट तुला नाही देऊ शकत।
शिनचान।
मसाई मावशीने सगळी गडबड केली। मला शिमला मिर्च बिलकुल आवडत नाही।
बुडबक।
काय मग पार्टनर, चला ना जाऊया, शाळेला तर सुट्टीच आहे।
अरे हे काय चाललं आहे? मला तर वाटलं आपण एका जंगलात चाललोय, पण हे काहीतरी विचित्रच दिसतंय। मला तर खूप भीती वाटत आहे।
एक छोटी मुलगी।
या वातावरणात इकडे किती छान वाटत आहे, मला तर फिरायला फार आवडते, आणि हे तर अगदी माझ्या मनासारखं आहे।
एक छोटं बाळ।
मी डॉनल्ड नाही, डॉनल्ड डकचा मुलगा आहे, म्हणून माझा आवाज डॉनल्ड डक सारखा नाही, त्याच्या मुलासारखा आहे।